आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकार तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासनाचा विस्तार करत असून त्यामुळेच देश वेगानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। उत्पादन शुल्क घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची दिल्ली न्यायालयात पुराव्याअभावी मुक्तता। येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांची पटसंख्या किमान 25% वाढेल असा महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्र्यांना विश्वास। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि NCERTच्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रती मागे घेण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश। व्यवसायात सुलभता आणून केंद्र सरकार तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासनाचा विस्तार करत असून त्यामुळेच देश वेगानं प्रगती करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, सुधारणा आणि निधीची तरतूद या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते। देशातल्या विविध उद्योगांनी नवोन्मेषाच्या संकल्पनांमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे यावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी आपल्या संबोधनात केलं। अर्थसंकल्पाचं मूल्यमापन अनेकदा वेगवेगळ्या निकषांवर केलं जातं, पण राष्ट्रीय अर्थसंकल्प अल्पकालीन अंदाजपत्रक नसून तो विकासाचा धोरणात्मक आराखडा आहे असं मोदी यावेळी म्हणाले।
राष्ट्रीय बजेट पॉलिसी रोडमॅप होता है, इसलिए बजेट की प्रभावशीलता का आकलन भी ठोस पैरामीटर्स पर किया जाना चाहिए। ऐसी नीतियां जो इंफ्रास्ट्रक्चर का विस्तार करें, जो क्रेडिट के प्रवाह को आसान बनाएं, जो ईज ऑफ डूइंग बिजनेस बढ़ाएं, जो गवर्नेंस में ट्रांसपेरेंसी बढ़ाएं, जो जनता का जीवन आसान बनाएं।
कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि डेटा अॅनालिटिक्सचा व्यापक वापर करून पारदर्शकता, वेग आणि जबाबदारी वाढवायला हवी असंही मोदी यांनी अधोरेखित केलं। गेल्या दशकभरात सरकारनं पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलं असून हा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचं ते म्हणाले। महामार्ग, रेल्वे, बंदरं, डिजिटल नेटवर्क, ऊर्जा प्रणाली यासारख्या ठोस माध्यमांची निर्मिती हा भारताच्या विकासाचा पाया ठरेल असं मोदी यावेळी म्हणाले। सरकारी भांडवली खर्चात सातत्यानं वाढ होत असून 11 वर्षांपूर्वी फक्त 2 लाख कोटी इतका असलेला हा खर्च यंदा 12 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर असून जैसलमेर इथे हवाई दलाच्या वायुशक्ती या सरावाला ते आज उपस्थित राहणार आहेत। यामध्ये हवाई दलाची विविध विमानं त्यांच्या क्षमतेचं प्रदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील उपस्थित राहणार आहेत। या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वदेशी बनावटीच्या कमी वजनाच्या लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंडमधून उड्डाण केलं। प्रचंड हे हिंदुस्तान एरोनॉटिक्सनं विकसित केलेलं हेलिकॉप्टर असून त्याचं आरेखन पूर्णपणे स्वदेश निर्मित आहे। प्रचंड हे आत्मनिर्भर भारताचं शक्तिशाली प्रतीक असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या। कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्ने आजपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत। आज त्यांचं मुंबईत आगमन होणार आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे। आजपासून 2 दिवस ते विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, अर्थतज्ज्ञ, नवोन्मेषकर्मी तसंच शिक्षणतज्ज्ञ यांच्या भेटी घेणार आहेत। 1 मार्चला ते नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेतील। उभय नेते भारत आणि कॅनडा दरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील, तसंच व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, मौल्यवान खनिज, कृषी, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या संधींबद्दल चर्चा करतील। कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्ने यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। एका उत्पादन शुल्क धोरणाशी निगडीत भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्लीतल्या न्यायालयानं दोषमुक्त ठरवलं आहे। CBI दाखल केलेल्या आरोपपत्रात पुराव्याच्या आधाराअभावी अनेक विसंगती आढळून आल्याचं विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे। या प्रकरणातल्या इतर 21 आरोपींनाही न्यायालयानं दोषमुक्त ठरवलं आहे। दरम्यान या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात तात्काळ आव्हान याचिका दाखल केली जाईल असं CBI म्हटलं आहे। तपासातले अनेक पैलू खालच्या न्यायालयानं लक्षात घेतले नाहीत किंवा ते पुरेसे असल्याचं मानलं नाही, असंही सीबीआयच्या प्रवक्त्यानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रात मराठी शाळांची पटसंख्या किमान 25% वाढेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत बोलताना व्यक्त केला. राज्य शासन मराठी माध्यमाच्या शाळांकडे विशेष लक्ष देऊन सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देत आहे. याखेरीज इतर अनेक उपक्रमही राबवले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मराठी शाळांबाबतचा प्रश्न विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केला होता. त्यावर संजय केळकर, प्रवीण दटके, अस्लम शेख, अमित देशमुख, कैलास पाटील, राहुल कुल यांनी उपप्रश्न विचारले. राज्यातल्या खासगी शाळा आणि शिकवणी वर्गातल्या शुल्कावर मर्यादा आणण्यासाठी सरकार लवकरच धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती, शिक्षणाचा अधिकार आणि संबंधित विषयावर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते उत्तर देत होते. शिक्षणाच्या अधिकाराअंतर्गत प्रवेशाची 1 किलोमीटरची मर्यादा जिथे शाळा नसतील तिथेही मर्यादा शिथिल करण्याचा विचार करू असं आश्वासन भुसे यांनी दिलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुविधा वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. विधान परिषदेचं कामकाज आज दुपारी 1 वाजता तारांकित प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्तानं विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात जावे विनोदाच्या गावा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही या दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषा ही धर्म, संप्रदाय आणि जातीच्या पलीकडे जाऊन लोकांना जोडणारी भाषा आहे असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. NCERT पुस्तकात न्यायव्यवस्थेतल्या भ्रष्टाचारासंदर्भात मजकूर असणं अतिशय दुर्दैवी असून सरकार या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. ते आज माध्यमांशी बोलत होते. या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं NCERTला या पुस्तकाच्या प्रती मागे घेण्याचा निर्देश दिल्याचं प्रधान यावेळी म्हणाले. न्यायव्यवस्थेचा अवमान करण्याचा सरकारचा कुठलाही हेतू नसल्याचंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. अशा प्रकारचा आशय पुस्तकात समाविष्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले. थोर स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आझाद यांना आदरांजली वाहताना म्हटलंय की ब्रिटिश सत्तेच्या पायाला हादरे देण्याचं धाडस चंद्रशेखर आझाद यांनी दाखवलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान इत्यादींनी समाज माध्यमावर आझाद यांना आदरांजली वाहिली आहे. थोर समाजसेवक आणि भारतरत्न सन्मानित नानाजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकार तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासनाचा विस्तार करत असून त्यामुळेच देश वेगानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. उत्पादन शुल्क घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची दिल्ली न्यायालयात पुराव्याअभावी मुक्तता. येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांची पटसंख्या किमान 25% वाढेल असा महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्र्यांना विश्वास. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि NCERTच्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रती मागे घेण्याचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.